विविध भारती पुणे माधव कर्णिक सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराच्या विकासाचा वेग मंदावू नये आणि वाढत्या शहरीकरणाच्या काळात पुणे विकासाचं एक महत्वाचं केंद्र व्हावं यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पुणे मेट्रोच्या शिवाजी न्यायालय ते स्वारगेट या मार्गाचं उद्घाटन, स्वारगेट कात्रज या नवीन विस्तारित मार्गिकेचं आणि पुण्यातील भिडे स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरस्थ माध्यमात झालं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात सोलापूर विमानतळ आणि बिडकीन प्रकल्प राष्ट्राला समर्पण करण्यात आला. महाराष्ट्राच्या आधीच्या सरकारकडे दृष्टिकोन आणि नियोजन नसल्याने पुण्यातील मेट्रो इतर शहरांच्या तुलनेने उशिरा सुरू झाली अशी टीका पंतप्रधानांनी यावेळी केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी लिंजींची पहिली शाळा ज्या ठिकाणी सुरू केली त्या ठिकाणी उभारण्यात येणारं स्मारक सर्वांसाठी प्रेरणा देणारं असं पंतप्रधान म्हणाले. यानिमित्त पुण्यात गणेश कलाकार रंगमंच झालेल्या प्रत्यक्ष कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पायाभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देश अग्रेसर आहे असं मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. पुण्याचा झपाट्याने विकास होत असताना वाहतूक कोंडी कमी करणं ही राज्य शासनाची जबाबदारी आहे म्हणूनच पुण्याच्या मेट्रोचा विस्तार करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. या उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसंच अन्य मान्यवरांनी पुणे मेट्रोच्या नवीन मार्गावर प्रवास केला. आज दुपारी 4 वाजल्यापासून स्वारगेट शिवाजीनगर न्यायालय ही भुयारी मेट्रो नागरिकांसाठी सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या नमस्ते अभियानातल्या स्वच्छता सुरक्षा उपक्रमांतर्गत आज पुणे महापालिकेच्या वतीनं स्वच्छता मित्रांना उपयुक्त साधनं आणि आयुष्मान कार्ड वितरण करण्यात आलं. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ निगडीनं आज रन थॉन उपक्रम आयोजित केला होता. या 4,000 अधिक धावपटू आणि सायकलपटूंनी आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली. निवडणूक मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका विविध उपक्रम राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून उपक्रम करण्यात आला. राज्यात सर्व जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजागृती तीन ग्राम अभियानाचा प्रारंभ येत्या 2 ऑक्टोबर होणार आहे. पुणे जिल्ह्यातील 19 गावांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात या अभियानाची घोषणा केली होती. आदिवासी क्षेत्र आणि समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी हे अभियान राबवलं जाणार आहे. आदिवासींसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि आदिवासी स्वयंसेवकांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाशी समन्वय साधावा असं आवाहन पुणे आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी केलं आहे. पुणे कृषी विज्ञान केंद्रात कृषी करण समृद्धी अंतर्गत ड्रॅगन आणि अॅव्होकाडो उत्पादन कार्यशाळांनी पार पडली. यासाठी लातूर, नाशिक, नगर, सोलापूर, जळगाव आणि बीड जिल्ह्यातील 112 शेतकरी उपस्थित होते. पुढे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मागणी वाढल्यानं सिमला मिरची, टोमॅटो महागले तर कांदा आणि आंब्याच्या भावात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून पालेभाज्यांच्या भावात घसरण होत आहे. फुल बाजारातही मंदीचं वातावरण आहे. येवलेवाडी आज दुपारी काचेच्या कारखान्यात वस्तू गाडीतून उतरताना काचा फुटला आणि त्यात 5 कामगार अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 5 कामगारांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान 4 कामगारांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 30° किमान तापमान 21.3°C नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारणच असेल. दुपार तर आकाश अंशतः ढगाळ असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतामध्ये. नमस्कार.